नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नवी मुंबई विमानतळाची वायुदलाकडून चाचणी यशस्वी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार. देशात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पादनात सरासरी 57% वाढ झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणातून स्पष्ट. नाशिकजवळील देवळाली छावणीत तोफगोळ्याचा स्फोट होऊन 2 अग्निवीरांचा मृत्यू. रिपब्लिकन पक्षाला महायुतीत 8 ते 10 जागा देण्याच्या मागणीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा पुनरुच्चार. आणि उद्या विजयादशमी, ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबई विमानतळावर 4 टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करतील, तसंच 26 लाख टन कार्गो वाहतूक होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय वायुदलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,
हे एअरपोर्ट जे आहे हा देशातला नंबर 1 एअरपोर्ट, यामध्ये वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करतील आणि जवळपास 2.6 दशलक्ष टन या ठिकाणी कार्गो मधून वाहतूक होईल. त्याच्या 2 एअरस्ट्रीप पॅरलल चालणार आहेत आणि हे देशातलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट ठरेल.
या विमानतळाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लाय पास केला. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय सिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशात ग्रामीण कुटुंबाच्या मासिक उत्पादनात सरासरी 57% वाढ झाली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डच्या अखिल भारतीय सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. 2016-17 ते 2021-22 या कालावधीत ग्रामीण कुटुंबाचं मासिक उत्पन्न सरासरी 8,059 रुपयांवरून 12,698 रुपये झालं आहे. याच कालावधीत या कुटुंबांचा मासिक खर्चही सरासरी 6,600 रुपयांवरून 11,200 रुपये झाला, तसंच बचतीच्या प्रमाणातही सुमारे 50% वृद्धी झाल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे. देशातल्या ग्रामीण कुटुंबांमध्ये विमा सुरक्षेतही लक्षणीय वाढ झाली असून किमान 1 सदस्य विमाधारक असलेल्या कुटुंबाचं प्रमाण 25%वरून 80%च्या वर गेलं आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं थोड्या वेळापूर्वी नांदेड इथं आगमन झालं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य मान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून सायंकाळी राज्यपाल मुंबईला प्रयाण करणार आहेत. नांदेड दौऱ्यापूर्वी राज्यपालांनी यवतमाळ इथं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव औद्योगिक वसाहतीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज 19,550 कोटी रुपये गुंतवणूक होणाऱ्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. या प्रकल्पातून रोजगाराच्या 33,620 संधी उपलब्ध होणार आहेत. दिवंगत उद्योजक रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्य सरकारच्या उद्योगरत्न पुरस्काराचं रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार आणि उद्योग भवनाचं रतन टाटा उद्योग भवन असं नामकरण केलं जाणार आहे. गेल्या वर्षापासून राज्य सरकारनं हा पुरस्कार सुरू केला आहे. पहिला पुरस्कार रतन टाटा यांनाच प्रदान करण्यात आला होता. दरम्यान टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. टाटा ट्रस्ट ही टाटा समूहाची सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी शाखा आहे. ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि ओल्टासह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीही सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शासकीय संस्था, मंडळं, सार्वजनिक उपक्रम कार्यालयांनी विविध उपक्रमांचं आयोजन करण्याबाबत शासनानं निर्देश दिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या कार्यालयात देखील वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात यावा असं आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ नामदेव भोसले यांनी केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नाशिक जवळील देवळाई छावणीत आज सकाळी तोफगोळ्याचा स्फोट होऊन 2 अग्निवीरांचा मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग आणि सैफत शीत अशी या दोघांची नावं आहेत. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी झाला असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिपब्लिकन पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे समाजाचं नुकसान होत असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची अजून चर्चा चालू असून रिपब्लिकन पक्षाला 8 ते 10 जागांची मागणी केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले,
मी लाईनमध्ये आहे, मी तर आमच्या पक्षाला जास्त जागा मिळत नाही आहे. माझ्या पक्षाने अनेक वेळेला मागणी केलेली आहे, अनेक नेत्यांशी आपली चर्चा झालेली आहे, पण अजून रिपब्लिकन पक्षाला किती जागा देणार हे आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे. आणि फार जागा द्याव्यात ही काय माझी भूमिका नाही आहे. माझ्या पक्षाने 8-10 जागा मिळाव्यात ही अपेक्षा केलेली आहे.
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा उद्या साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची दसऱ्याला सांगता होते. या पार्श्वभूमीवर आज ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले. किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेचा आज केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. यादव यांचा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन उंबाशे यांच्या हस्ते सपत्नीक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्रनाम, भवानी सहस्रनाम आणि नवग्रहांचं हवन यावेळी करण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या दसरा नवरात्र महोत्सवात आज मंदिरात अष्टमीसह नवमी निमित्तानं बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सपत्नीक होम हवन करून पूर्णाहुती दिली. पाठक यांच्या हस्ते योगेश्वरी देवी महापूजा करण्यात आली. उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी 1 वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे. माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात आज अष्टमी निमित्तानं भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देणाऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे. नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दीपश्री संगीत महोत्सवाचा आज समारोप होत आहे. आज सायंकाळी देगलूर इथले बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांचं सादरीकरण होईल. काल या महोत्सवात युवा व्हायोलिन वादक प्रबोध जोशी यांचं व्हायोलिन वादन तसंच ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांचा रंगात रंगले राग हा कार्यक्रम सादर झाला. उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीनिमित्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 15 ऑक्टोबर दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे तसंच स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावी तसंच कापसाला 10,000 रुपये हमी भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ढोल बजावर आंदोलन करण्यात आलं. आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नवी मुंबई विमानतळाची वायुदलाकडून चाचणी यशस्वी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार. नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफगोळ्याचा स्फोट होऊन 2 अग्निवीरांचा मृत्यू आणि उद्या विजयादशमी. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये होमहवन, दर्शनासाठी भाविकांची गर्दी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.